आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पहिल्या जागतिक दक्षश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेचं मुंबईत प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. देशात सर्जन केंद्रित अर्थव्यवस्थेचा उदय होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढत असताना जगात मानवी संवेदना जागृत ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचं आवाहन. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 65वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा. पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी राज्य सरकार सर्व समाज घटकांना सोबत घेऊन प्रगती करत असल्याची राज्यपालांची ग्वाही. राज्य शासकीय कार्यालयांसाठीच्या सुधारणा मोहिमेच्या पहिल्या 100 दिवसांचं मूल्यमापन जाहीर. महिला आणि बालकल्याण विभाग सर्वोत्तम. आणि चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रांकी रेड्डी यांना मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार प्रदान. देशात सध्या ऑरेंज इकॉनॉमी अर्थात सर्जन केंद्रित अर्थव्यवस्थेचा उदय होतो आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेक्शन सेंटर इथं सुरू असलेल्या वेव्ज अर्थात जागतिक दक्षश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यात आशय सर्जनशीलता आणि संस्कृती ही महत्वाची भूमिका बजावणार आहेत असं ते म्हणाले. तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढत असताना जगात मानवी संवेदना जागृत ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. हजारो वर्ष गीत संगीत नृत्य या कामी आपली मदत करत असून आगामी काळात पण त्याच आधारे आपल्याला राहायचं आहे असं त्यांनी सांगितलं. वेव्स हे फक्त एका परिषदेचं संक्षिप्त नाव नाही तर खरोखर एक सांस्कृतिकतेची सर्जनशीलतेची जागतिक स्तरावर परस्पर संबंधाची लाट आहे असं ते म्हणाले.
वेव्स ये सिर्फ एक्रोनिम नहीं है, ये वाकई एक वेव है कल्चर की, क्रिएटिविटी की, यूनिवर्सल कनेक्ट की. वेव एक ऐसा ग्लोबल प्लेटफॉर्म है जहां हर कलाकार, हर युवा एक नए आइडिया के साथ क्रिएटिव वर्ल्ड के साथ जुड़ेगा.
यावेळी मोदी यांनी 32 विविध स्पर्धांमधून अंतिम फेरीत पोहोचलेल्या 800 स्पर्धकांचं अभिनंदनही केलं. या परिषदेबद्दल अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
क्रिएटिव्हिटीला प्रोत्साहन देणं आणि तिला जगभरात पोहोचवण्यासाठी कनेक्टिव्हिटी देणं या उद्देशाने वेव्स या पहिल्या जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेचं आयोजन मुंबईत करण्यात येत आहे. या परिषदेला परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वेव्स परिषदेमुळे देशातल्या आशय निर्मात्यांना जगभरातल्या गुंतवणूकदारांशी संपर्क निर्माण करण्याची संधी मिळत आहे असं मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. या परिषदेत देशातले 76 जास्त नेते आणि उद्योजक सहभागी होत असून यामुळे मनोरंजन आणि नवनिर्मिती क्षेत्रात जागतिक व्यासपीठावर मुंबईचं स्थान बळकट व्हायला मदत होईल असंही ते यावेळी म्हणाले. वेव्स ही केवळ एक परिषद नसून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली एक चळवळ असल्याची प्रतिक्रिया अभिनेता शाहरुख खान यांनी दिली आहे. या परिषदेला चित्रपटसृष्टीतून शाहरुख खान, रजनीकांत, अक्षय कुमार, विकी कौशल, प्रसून जोशी, सारा अली खान, सैफ अली खान, दीपिका पदुकोण, शाहिद कपूर, बॉबी देओल, आमिर खान, आलिया भट्ट, रणबीर कपूर, मनीषा कोईराला, नुसरत भरुचा, शोभिता धुलिपाला, अनिल कपूर, अनुपम खेर यांच्यासह मनोरंजन क्षेत्रातले अनेक मान्यवर उपस्थित होते.
माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात भारत सर्जनशीलतेचं शक्तीकेंद्र म्हणून जगाचं नेतृत्व करायला तयार आहे हे वेव्स परिषदेमुळे लक्षात येत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. माहिती, तंत्रज्ञान, कौशल्य आणि क्षमता ही महाराष्ट्राची बलस्थानं असल्याचं सांगत त्यांनी सर्व जगाला भारताच्या नव्या क्रिएटिव्ह वेव्हचं स्वागत करण्याचं आवाहन केलं. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एन मुरुगन येत्या शनिवारी वेव्स परिषदेत इंडियाज लाईव्ह इव्हेंट्स इकॉनॉमी अ स्ट्रॅटेजिक ग्रोथ इम्पोरेटिव्ह या श्वेतपत्रिकेचं अनावरण करणार आहेत. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 65वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. मुंबईत यानिमित्त झालेल्या कार्यक्रमाचा थोडक्यात आढावा आमच्या प्रतिनिधीकडून.
महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचा राज्याचा मुख्य शासकीय सोहळा आज मुंबईत शिवाजी महाराज उद्यान इथं दिमाखात पार पडला. यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राष्ट्रध्वज फडकावला. तसंच राज्य राखीव पोलीस दल, बृहन्मुंबई पोलीस दल, अग्निशमन दल आणि इतर सुरक्षा दलांनी केलेल्या शानदार संचलनाची मानवंदनाही स्वीकारली. महाराष्ट्राला आधुनिक, बलशाली आणि प्रगत राज्य बनवण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र काम करूया, असं आवाहन राज्यपालांनी यावेळी जनतेला केलं. राजभवनातही राज्यपालांच्या हस्ते ध्वजवंदन झालं, तर मुंबईत विधानभवनाच्या प्रांगणात विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी ध्वजवंदन केलं. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक इथल्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण केलं. तसंच वर्षा या आपल्या शासकीय निवासस्थानी ध्वजवंदन केलं. राज्याच्या जनतेला दिलेल्या शुभेच्छांमधून त्यांनी विकसित महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प व्यक्त केला.
आपल्या महाराष्ट्राने गेल्या 65 वर्षात उद्योग, शिक्षण, आरोग्य, कृषी, कला, क्रीडा, साहित्य, सामाजिक न्याय अशा अनेक क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने सुरक्षित सुसंपन्न राज्य घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. येत्या काळात महाराष्ट्र हे देशातीलच नाही तर जगातील प्रगत राज्य असेल.
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं. याशिवाय खासगी आस्थापनं, गृहनिर्माण संस्था, सामाजिक संस्थांच्या वतीनंही विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्र दिनाचा सोहळा साजरा झाला.
महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा मुख्यालय, राज्य सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालयं तसंच निमसरकारी संस्था आणि विविध राजकीय पक्षांच्या मुख्यालयांमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजवंदनाचे कार्यक्रम झाले. दिल्लीच्या महाराष्ट्र परिचय केंद्रातही महाराष्ट्र दिन साजरा झाला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज अंडरस्कोर मुंबई या ट्विटरवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात शासकीय कार्यालयांसाठीच्या सुधारणा मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचं मूल्यमापन आज जाहीर झालं. कार्यक्षम संकेतस्थळ, कार्यालयीन तसंच तक्रार निवारण सुविधा, तंत्रज्ञानाचा वापर अशा 10 मुद्द्यांवर भारतीय गुणवत्ता परिषदेनं केलेल्या या मूल्यमापनानुसार 48 विभागांपैकी 12 विभागांनी 100% उद्दिष्ट प्राप्त केलं आहे. या 100 दिवसांच्या मूल्यमापनात महिला आणि बालविकास विभाग सर्वोत्तम ठरला आहे, तर त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग, ग्रामविकास विभाग आणि परिवहन आणि बंदरे विभाग हे मंत्रालयीन विभाग उद्दिष्टप्राप्ती विभागात यशस्वी ठरले आहेत. तंत्रशिक्षण संचालक, जमाबंदी आयुक्त, ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वैद्यकीय शिक्षण आयुक्त हे अनुक्रमे सर्वोत्तम आयुक्त आणि संचालक म्हणून जाहीर झाले आहेत. तर जिल्हाधिकाऱ्यांच्या मूल्यमापनात चंद्रपूर, कोल्हापूर, जळगाव, अकोला आणि नांदेड या जिल्हाधिकाऱ्यांनी यश मिळवलं आहे. सर्वोत्तम महानगरपालिका आयुक्त विभागात उल्हासनगर, पिंपरी चिंचवड, पनवेल आणि नवी मुंबई या इथल्या आयुक्तांनी आघाडी घेतली आहे. सर्वोत्तम विभागीय आयुक्त म्हणून अनुक्रमे कोकण, नाशिक आणि नागपूर या विभागीय आयुक्तांनी क्रमांक पटकावला आहे. सर्वोत्तम पोलीस आयुक्त म्हणून मीरा भाईंदर पोलीस आयुक्त, तर पोलीस अधीक्षकांच्या सर्वोत्तम गुणवत्तेत पालघरनं बाजी मारली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतलं कामगारांचं योगदान अधोरेखित करण्यासाठी आज कामगार दिन साजरा केला जातो. कामगारांचे कामाचे तास 8 तासांपर्यंत मर्यादित करण्यासाठी अमेरिकेत झालेल्या आंदोलनापासून 1 मे हा दिवस कामगार दिन म्हणून ओळखला जातो. जगभरातल्या कामगारांचे हक्क आणि कामगारांच्या पिळवणुकीविरोधातली आंदोलनं याचं प्रतिनिधित्व करणारा हा दिवस मे दिन म्हणूनही ओळखला जातो. चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रांकी रेड्डी यांना आज युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी नवी दिल्ली इथं 2023 मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दिला. या दोन्ही खेळाडूंची समर्पण वृत्ती आणि असामान्य कामगिरीचा हा गौरव आहे, असं मांडविया यांनी समाज माध्यमावरच्या आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांचा सामना होत आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. हवामान, येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पहिल्या जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेचं मुंबईत प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. देशात सर्जन केंद्रित अर्थव्यवस्थेचा उदय होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढत असताना जगात मानवी संवेदना जागृत ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचं आवाहन. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 65वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा. पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी यासाठी राज्य सरकार सर्व समाज घटकांना सोबत घेऊन प्रगती करत असल्याची राज्यपालांची ग्वाही. राज्य शासकीय कार्यालयांसाठीच्या सुधारणा मोहिमेच्या पहिल्या 100 दिवसांचं मूल्यमापन जाहीर. महिला आणि बालकल्याण विभाग सर्वोत्तम आणि चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रांके रेड्डी यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:30 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार. We'll be right back.